ఆనందదాయకం సంసార తాప శమనం సమర్థం సమదర్శినం స్వయం ప్రకాశం సంసిద్ధం స్వరూపానంద సద్గురుం పావనం పరమం శాంతం పావసేవాసినం భజే సోహం సిద్ధి సుసంపన్నో నాదసంధాన సంస్థితః వీతరాగో విశేషశ్చ శ్రీగురుః పాతు మాం భవే జ్ఞానేషాం ఘ్రిసరోజలుబ్ధమధుప స్వామీ స్వరూపాంకితః సంతానాన్వచనానుభూతిపథిక సాక్షీ స్వయం కాపడీ గార్హస్థే కిల ఏకనాథ సదృశో వృత్తౌ తుకారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థచరితం వందే యతిం మాధవం. తత్ర సత్వం నిర్మలత్వాత్ ప్రకాశకం అనామయం సుఖసంఘేన బధ్నాతి జ్ఞానసంఘేన చానఘ. సత్వ రజ అని తమ యా తీన్ గోష్టి హి తీన్ మూలద్రవ్య ప్రకృతి సంభవాహ ప్రకృతిపాసున ఝాలేలే ఆహేత్. आणि अव्यय असा जो देही देहाच्या अंतर्गत राहणारा त्याला ती देहामध्ये बांधून टाकतात असं भगवंतांनी याच्या आधी सांगितलं. जैसी मीनाच्या तोंडी पडेना जव उंडी तव गळ आसुडी जळ पारधी तो कोळी जसा माशाच्या तोंडामध्ये गळाच्या टोकाला लावलेली उंडी त्याचं भक्ष पकडतो ना पकडतो तोपर्यंत तो कोळी जसा ते ओढून घेतो जाळ, तशा प्रकारे हे गुण ओढून घेतात आणि बांधून टाकतात असं भगवंतांनी सांगितल्यानंतर या तीनही गुणांचं एका पाठोपाठ एक वर्णन प्रथम भगवंतांनी केलेलं आहे. त्याच्यात पहिलं वर्णन सत्व रजा सत्व गुणाचं केलेलं आहे. निर्मळ अशी परमात्म वस्तू अहंतेने म्हणजे मूळ अहंतेमुळं आपण कोणीतरी आहोत या भावनेमुळं जेव्हा जगत रूपाला येते तेव्हा जगत रूपाला येण्यासाठी म्हणून काही मूलद्रव्य मूल घटक कारण होतात. त्या मूल घटकांमध्ये हे त्रिगुण आहेत. म्हणून अव्यय अक्षर असा परमात्मा त्याच्यापासून मूळ माया त्याच्यापासून हे त्रिगुण ही तीन मूलद्रव्य मूळ घटक आणि या त्रिगुणांपासून पंचमहाभूत पंचमहाभूतांपासून त्यांच्या एकूण परस्पर पूरक अशा कर्मांमुळे सृष्टी रचना भूत संभव अन्न निर्मिती अशा प्रकारे सगळं विश्व निर्माण झालं असं भगवंतांनी सांगितलं. त्याच्यामध्ये सृष्टीची रचना होण्याच्या आधी या सृष्टी रचनेमध्येच अंतर्भूत असणारे असे मूळ घटक मूलद्रव्य म्हणून हे त्रिगुण निर्माण झाले. खरं म्हणजे त्रिगुण नावाचे तीन वेगळे गुण आहेत की एक जो घटक निर्माण झाला त्याच्या तीन बाजू होत्या म्हणून त्यांना त्रिगुण म्हणायला लागले असा संभ्रम पडावा अशी स्थिती आहे. कारण जर सत्व रज आणि तम हे एकमेकांपासून अगदी भिन्न धरले, तीन वेगळे गुण अशा प्रकारे धरले, तर हे तीन गुण स्वतंत्रपणाने काम करताना दिसत नाहीत. म्हणून त्रिगुण नावाचा एकच पदार्थ तयार झाला की त्याला जसं लोलकाला तीन बाजू असाव्यात तसं मूळ प्रकृतीपासून हे त्रिगुण तयार झाले. याचं कारण असं की सत्व गुण हा परमात्म प्राप्तीला आवश्यक असा गुण जरी धरला तरी या सत्व गुणामुळे परमात्म प्राप्तीला आवश्यक अशी कर्म प्रेरणा साधनारूपी हा रजोगुणाचा स्वभाव आहे. हे त्रिगुण स्वतंत्रपणाने एकमेकांच्या शिवाय काहीही काम करताना दिसत नाहीत. केवळ सत्वगुण कधीही काही काम करत नाही, केवळ सत्वगुण काहीच करणार नाही. म्हणून सत्वगुणाला देखील काम करण्यासाठी काही एक रज प्रवृत्ती आवश्यक आहे, रजोगुण आवश्यक आहे, तरच सात्विक भाग पुढे येऊ शकेल. तसंच तमोगुणामध्ये देखील काही रज प्रवृत्ती आहे, रजोगुणामध्ये देखील काही सत्व प्रवृत्ती आहे. असं असल्यामुळे हे तीन गुण याचं जरी स्वतंत्र वर्णन केलं आणि स्वतंत्र वर्णन करणं योग्यच आहे तरी देखील हे तीन गुण मिळून एक घटक आहे ज्याला गुणसंभवः असं म्हटलेलं आहे, मूलद्रव्य. या गुणांपासूनच त्रिगुण झाले आणि मूळ जो गुण म्हणून आहे, मूलद्रव्य म्हणून आहे, त्याच्या तीन बाजू म्हणून केवळ या सत्व रज तम या गोष्टींकडे पाहणं उचित ठरेल. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम, त्यामध्ये असलेला जो सत्व गुण आहे तीन गुणांमध्ये, तर तो सत्व गुण निर्मलत्वात अत्यंत निर्मल असा आहे, मलरहित असा आहे. प्रकाशकम म्हणजे प्रकाश देणारा, अर्थात ज्ञान प्रकाश देणारा, ज्ञान निर्माण करणारा असा आहे. आणि अनामयम म्हणजे पीडारहित असा आहे, आरोग्यशाली असा आहे. या सत्वगुणाचं वैशिष्ट्यही लगेच भगवंत सांगून टाकतात. भगवंत म्हणतात की सुख संघेन बध्नाती, हा सुखाच्या संघानी मी सुखी अशा प्रकारच्या संघानी भावनेनी बांधून ठेवतो. ज्ञान संघेन चानघ, मी पाप विरहित ज्ञानी आहे अशा प्रकारच्या भावनेनी तो बांधतो, सत्वगुण बांधतो. सुख संघेन बध्नाती, सुख संघानी तो बांधतो. सुखाचा जो संघ आहे सोबत आहे त्यामुळं सत्वगुण देखील बांधतो. आणि ज्ञान हे सत्वगुणाचं जरी वैशिष्ट्य असलं तरी मी ज्ञानी या भावनेमुळं सत्वगुण बांधतो असं भगवंत म्हणतायत. सत्वगुणाचं वर्णन निर्मल, निर्दोष, प्रकाशक म्हणजे प्रकाशक असला तरी देखील निर्मल, निर्दोष प्रकाशक असं सत्वगुणाचं वर्णन केलेलं आहे. हा निर्मल, निर्दोष प्रकाशक जीवनाला सदा सर्व काल मार्गदर्शन करणारा आहे. सत्वगुणाचा फार मोठा उपकार आहे. सत्वगुणाचं जीवनाच्या उन्नयनाकरता फार मार्गदर्शन आहे. सत्वगुण हा स्वयमेवच मार्गदर्शक आहे, पण त्याचा जो त्याचं जे मार्गदर्शन आहे तर ते मलरहित असं आहे. मळ किंवा मल म्हणजे विकार, देहभावना ही मळच आहे. पण देहाच्या ठिकाणी असणारे जे विकार आहेत ते विकार हा खरा मल आहे. सत्वगुण हा देह विकारापासून अत्यंत अलिप्त असा आहे. देह विकार हे मुख्यतः रजोगुणाशी संबंधित धरलेले आहेत. विषय वासना विकार ही गोष्ट सत्वगुणाच्या ठिकाणी नाही. सत्वगुण अत्यंत निर्मळ असा आहे. सत्वगुणाच्या ठिकाणी कोणताच विकार नाही. जर सत्वगुणाचं प्राबल्य असेल, अति प्राबल्य असेल, तर इंद्रिय देखील विषय विसरतात. विषय उपभोगण्याची शक्ती असणं आणि विषय भोगणं या दोन्ही गोष्टी ज्याच्यापाशी आहेत असा बलवान मनुष्य देखील विषय भोग घेणं विसरतो. सत्वगुणाचं जर प्राबल्य झालं तर डोळ्याच्या ठिकाणी पाहण्याचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे आणि शक्यता आहे. तरी देखील डोळ्याशी संबंधित जो विषय आहे त्या विषयाला डोळे विसरतात, हे सत्वगुणाचं वैशिष्ट्य आहे. क्रमाने सगळ्या इंद्रियांबाबत सत्वगुण जर जागृत झाला तर अशीच गोष्ट घडते. तो निर्मळ आहे, मलरहित आहे आणि मलरहित असल्यामुळं तो प्रकाश देखील देतो. भगवंतांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जगतामध्ये राहण्यासाठी, वर्तन करण्यासाठी, कर्म करण्यासाठी एका प्रकाशाची निश्चितच आवश्यकता आहे. प्रकाशाशिवाय केवळ दृष्टी असून दिसणं शक्य नाही. हा जो प्रकाश आहे हा प्रकाश सत्वगुण देतो असं भगवंत सांगतात. कोणता प्रकाश सत्वगुण देतो? तर सत्वगुण भगवंत प्राप्तव्य आहे इथपर्यंत प्रकाश देतो. सामान्य सत्वगुणाच्या अशुद्ध सत्वगुणाची, अशुद्ध सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण असे दोन भाग सत्वगुणामध्ये देखील आहेत. अशुद्ध सत्वगुण हा संसारी मनुष्याला संसारामध्येच ठेवतो, पण संसारातली अत्यंत उत्तम सुख तो भोगवतो. निर्मळ सुख जी आहे तर त्या सुखाकडे प्रवृत्ती असते, पण संसारातल्या. इथपासून तर ते शास्त्राकडे दृष्टी जाणं, शास्त्र आवडू लागणं, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता, ज्ञानेश्वरी अशा सारखे अद्वैत ग्रंथ, त्या ठिकाणी रुची निर्माण होणं हा प्रकाश आहे. त्याच्यानंतर नामस्मरण करणं हा प्रकाश आहे आणि हा सत्वगुणामुळे मिळतो. ध्यान करणं हा प्रकाश आहे. ध्यानाचा विचार समजणं हा प्रकाश आहे. आत्म्यासंबंधीचा विचार प्राप्त होणं हा प्रकाश आहे. या प्रकाशाकडे प्रवृत्ती होणं हा प्रकाश निर्माण होणं आणि त्याप्रमाणे कृती होणं या दोन्ही गोष्टी सत्वाशी निगडीत आहेत. तत्र सत्वम निर्मलत्वात, जेव्हा कृती होते तेव्हा त्याच्यात किंचित रजगुणाचाही सहभाग असतो, मात्र तो रज देखील सत्व प्रभावी असा असतो. म्हणून सत्वगुण हा या तीन गुणांमध्ये मलरहित प्रकाशक म्हणून काम करतो. हा प्रकाश ज्ञानावर असतो, ज्ञानावर तो प्रकाश पाडतो. वस्तू प्रकाशित झाली की दिसते, तसं सत्वगुणामुळे बहुंशी वस्तू प्रकाशित होते. मात्र सत्वगुणाची आपली आपल्याला मर्यादा देखील आहे, त्यामुळे सत्वगुणामुळे वस्तू जरी प्रकाशित झाली तरी देखील वस्तूचा म्हणजे ब्रह्मवस्तूचा अनुभव हा बुद्धीनी वस्तूवर प्रकाश टाकणं, बुद्धीनी समजणं असा नसून त्या ज्ञानाशी एकरूपता हे खरं ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे आणि तिथपर्यंत सत्वगुण घेऊन जाऊ शकत नाही, मात्र त्यावर तो प्रकाश टाकण्याचं काम निश्चित करतो। अजून एक लक्षण सत्वगुणाचं सांगितलंय ते म्हणजे अनामयम, अत्यंत आरोग्य संपन्न अशा पद्धतीने सत्वगुण वास करत असतो। हे हा जो आरोग्याचा हेल्थ मनाची मनाचं बुद्धीचं चित्ताचं अंतःकरणाचं इंद्रियांचं सगळ्यांचं आरोग्य सत्वगुण सांभाळतो। या सर्वांचं आरोग्य रजोगुण आणि तमोगुण बिघडवतो आणि सत्वगुण हा हे जे आरोग्य सांभाळतो त्यामुळंच इंद्रिय मन आणि बुद्धी चित्त अंतःकरण यांचा उपयोग करून साधन म्हणून यांचा उपयोग करून कोणीही आत्मदर्शनाकडे वाटचाल करू शकतो। म्हणून आरोग्य निर्माण करणं इंद्रियांच्या मध्ये मनामध्ये चित्तामध्ये बुद्धीमध्ये हे जे काम सत्वगुण करतो तर तेही निर्मल आणि प्रकाशक या अंगाने काम करायला सुरुवात होते। देह उत्तम झाला तर देह उत्तम झाल्यावर अधिक भोग भोगेल, पण सत्वगुणाचं जर प्राबल्य असेल तर देह उत्तम झाल्यावर तो अधिक साधनेला प्रवृत्त होतो, म्हणजे तो निर्मलत्वाकडे घेऊन जातो। रजोगुणाचं एक वेगळं तंत्र आहे, सर्वांनाच देह उत्तम राहणं हे अपेक्षित आहे, तमोगुणी असो रजोगुणी असो किंवा सत्वगुणी असो, पण तमोगुणी प्रवृत्तीमध्ये जर देह उत्तम झाला तर देह उत्तम अशा करता व्हायला पाहिजे की त्याने अधिक भोग अधिक सुख देहजन्य सुख अनुभवावीत घ्यावीत म्हणून देह उत्तम होणं। म्हणून तुम्ही जर पाहिलं असेल की पाश्चात्य देशांमध्ये अथवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये आता तेही कदाचित बदलण्याची शक्यता निर्माण झालीय, पण जो परमार्थाचा प्रसार सुरुवातीला झाला आणि योगशास्त्राचा प्रसार सुरुवातीला झाला तर त्यांच्या असं लक्षात आलं की योगशास्त्रामुळं, योगशास्त्र म्हणजे आसन प्राणायाम याच्याशी संबंधित असलेलं योगशास्त्र आणि ध्यान देखील, पण ते ध्यान आत्मदर्शनाकरता नसून मनशांती करता ध्यान, या गोष्टीमुळे ब्लड प्रेशर कमी होतं, कित्येक शारीरिक घटक सुधारतात। हे सुधारतात ते कशासाठी सुधारतात तर शारीर घटक सुधारले आणि शरीर उत्तम झालं की शरीराच्या अंगाने जे शक्य जीवन आहे ते जीवन अधिक उत्तम रीतीने भोगण्याची सोय व्हावी म्हणून। म्हणून तुम्ही ध्यान केलं तर ध्यानाचे व्यावहारिक फायदे तिथं सांगितले खूप जातील, योगासन केली तर त्याचे व्यावहारिक फायदे खूप सांगितले जातील, प्राणायाम केला तर त्याचे व्यावहारिक फायदे शारीरिक खूप सांगितले जातील, अशा करता की तुमचा देह उत्तम होईल आणि अधिक सुख तुम्ही देहाच्या अंगाने घेऊ शकाल। म्हणजे रजोगुण कोणत्या दिशेने जातो तर सत्वगुण जेव्हा वाढतो आणि देहामध्ये आरोग्य निर्माण होतं त्या आरोग्यामुळे देह निर्मलत्व आणि प्रकाशकत्व या दोन्ही गोष्टीकडे झेपावतो। तीच गोष्ट चित्ताची देखील आहे, जेव्हा चित्ताबद्दल तर फार संशोधन होणं आवश्यक आहे, चित्ताकडं बुद्धीकडं मनाकडं अंतःकरणाकडं तितकं लक्ष दिलं जात नाहीये आत्ताच्या जगामध्ये, आणि चित्त मन बुद्धी अंतःकरण हे जास्तीत जास्त कर्मप्रवण होतील किंवा फळाकडे प्रवृत्त होतील किंवा भोगांकडे प्रवृत्त होतील अशा तऱ्हेनेच सगळा मारा चाललेला आहे। त्यामुळे शुद्ध चित्त आणि शुद्ध चित्ताचा मानवी जीवनाला उपयोग याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये. शुद्ध बुद्धी आणि शुद्ध बुद्धीचा मानवी जीवनाला उपयोग, उत्तम मन आणि त्याचा मानवी जीवनाला उपयोग. काय उपयोग असू शकेल? शांती, सुख, समाधान, आनंद, तृप्ती, निष्कपट निष्काम प्रेम, असे त्याचे उपयोग आहेत. पण त्याच्याऐवजी सगळ्या गोष्टी विषयांकडे अथवा विकारांकडे अथवा विषय वासनांकडे अशा फिरवल्या जात आहेत. पण भगवंत मात्र असं म्हणतात की तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम. चित्त देखील पीडा रहित असणं आवश्यक आहे, मन देखील पीडा रहित असणं आवश्यक आहे, बुद्धी देखील पीडा रहित असणं आवश्यक आहे. आणि पीडा ही बाहेरची वस्तू मिळवण्याच्या खटपटीमुळे जास्त निर्माण होते, विकारांमुळे जास्त पीडा निर्माण होते. आणि जेव्हा सत्वगुण अनामयम म्हणजे पीडारहित असा देह मन बुद्धी चित्त निर्माण करतो तेव्हा तो ज्ञान घेण्यासाठी किंवा आत्मज्ञानासाठी अधिक प्रवृत्ती दाखवतो. म्हणून सत्वगुणाचं वर्णन तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम म्हणजे भगवंतांचा जो आदर्श पुरुष आहे तो आदर्श पुरुष गुणातीत जरी असला तरी तो प्रथम सात्विक आहे आणि मग गुणातीत आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. गुणातीत होण्यासाठी सत्व गुणाचा खूप उत्कर्ष, इतका उत्कर्ष की सत्वगुण सहज भावात यावा, त्याचा अहंकार देखील नाहीसा व्हावा आणि तो गुणातीत व्हावा अशी भगवंतांची जीवनाची कल्पना आहे. आणि या भगवंतांच्या जीवनाच्या कल्पनेमध्ये हे जे निर्मलत्व आहे, प्रकाशकत्व आहे आणि पीडारहितत्व आहे, या तीनही गोष्टींना एकसारखं महत्व दिलेलं आहे. हे जे निर्मलत्वात म्हटलेलं आहे, मल अर्थात विकार, त्यामुळे निर्मलत्व हा चारित्र्य सूचक असा शब्द आहे. तसंच प्रकाशकम हा ज्ञान सूचक शब्द आहे आणि अनामयम हा आरोग्य सूचक शब्द आहे. भगवंतांची जी आदर्श मूर्ती आहे तर ती चारित्र्य अधिक ज्ञान आणि अधिक आरोग्य यांनी युक्त असली पाहिजे असा निष्कर्ष निघतो. याच्यातलं जर एक कोणतं कमी असेल तर चालेल का? चालणार नाही. चारित्र्य नाहीये पण ज्ञान आहे आणि आरोग्य आहे, चालेल का? चालणार नाही. चारित्र्य आहे, ज्ञान नाहीये आणि आरोग्य आहे, चालेल का? चालणार नाही. तसंच चारित्र्य आहे आणि ज्ञान आहे पण आरोग्य नाही, त्याच्या जीवनाचा त्याला किंवा समाजाला उपयोग होईल का? होणार नाही. म्हणून जर सत्वगुणाचं प्राबल्य असेल तर या तीनही गोष्टी आहेत त्याच्या जीवनात असल्या पाहिजेत, किंवा चकार देखील वापरला तरी एक वेळ चालेल. आणि हे आरोग्य प्रसंगी फक्त देहाचं नसून मन बुद्धी चित्त अंतःकरण या सर्वांचं आरोग्य तिथं अपेक्षित आहे. एखाद वेळ देहाचं नसलं तरी चालेल, कारण देहाचं आरोग्य या अनेक गोष्टीवर अवलंबून असलेली गोष्ट आहे. उदाहरणार्थ गुरुदेव रानड्यांचं आरोग्य तेवढं चांगलं नव्हतं, स्वामी स्वरूपानंदांचं आरोग्य तेवढं चांगलं नव्हतं. आरोग्य याचा अर्थ त्यांना ते रोगी होते असं नाही, तरी देखील त्यांना वयाच्या कितव्या वर्षी, 32व्या वर्षी, 31व्या वर्षी जो आजार झाला त्या आजारातून त्यांची शक्ती अति सीमित राहिली, जवळपास शक्तिहीन असा देह त्यांच्या बशी उरला. पण अनामयम ही गोष्ट मन बुद्धी चित्त अंतःकरण या सर्वांच्या ठिकाणी ठासून पुरेपूर ओतप्रोत अशी होती. त्यामुळे देह आणि देहाच्याच अंतर्गत असणारी ही जी अंतःकरण म्हणून असणारी अंतर इंद्रिय आहे ती या दोन्हीच खरं म्हणजे आरोग्य आवश्यक आहे, पण त्यातही देहापेक्षा ही जी अंतःकरण आहेत, आत असणारी इंद्रिय आहेत, चित्त मन बुद्धी इत्यादी, त्यांचं आरोग्य तर अति आवश्यक आहे। कारण त्याच्यावरच शांती सुख समाधान हे खूप अंशी अवलंबून आहे। तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम, म्हणून चारित्र्य ज्ञान आरोग्य हे अवश्यम भावी आहेत। शुद्ध सत्व जर असेल तर परमात्मा प्राप्ती होते, आणि जर मलिन सत्व असेल तर तो सात्विक संसार भोग घेत राहतो। पण सात्विक संसार भोग घेणारा जो आहे त्याला देखील कमी समजू नका, त्याला काही लाभ जीवनाचे निश्चित होतात। प्रत्येक व्यक्तीनी परमार्थी असावी किंवा व्हावी हा आदर्श झाला, पण सत्वगुणी जर व्यक्ती असेल तर आणि ती परमार्थी नसेल तरी देखील त्याचं जीवन कितीतरी उत्तम होतं, त्याला आरोग्य चांगलं प्राप्त राहतं, अत्यंत शिस्तबद्ध नियमित असं त्याचं जीवन असतं, वावग्या गोष्टी त्याच्या जीवनात कधीच नसतात। म्हणजे सिनेमा, नाटक, हॉटेलिंग, फार कुठेतरी प्रवास, अशा व्यक्ती कदाचित तुम्ही पाहिल्या असतील की ज्या व्यक्ती संसार करत नाही, पण अशा ज्याला मलिनता असणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या जीवनात जवळपास नसतात, आणि असं असल्यामुळं त्या जीवनाचं देखील कितीतरी सुख त्यांना मिळत असतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। आरोग्याचं केवढं मोठं सुख माणसाला मिळतं, देहाच्या आरोग्याचं फार मोठं सुख मिळतं, पण जर चित्त विकारांनी ग्रस्त असेल, तुम्हाला कल्पना येणार नाही कोणाकोणाचं चित्त इतकं विकारांनी ग्रस्त असतं की रात्रंदिवस विकार थैमान घालत असतात, असं जर चित्त असेल तर किती मलिनत्व असू शकेल। मग चित्ताच्या समाधानाचं शांतीचं सुख त्याला मिळत नाही ना। म्हणून अशी जी सांसारिक व्यक्ती असते ती देखील कितीतरी सुखी असते, जर सत्वगुणी असेल तर, परमार्थी नसेल तरी देखील। मी अशी एक गोष्ट वाचली की एका मानसोपचार तज्ञाकडे एक व्यक्ती गेली आणि म्हणाली की कसंही काही केलं तरी विषयाचं म्हणजे कामाचं चिंतन जातच नाही मनातून, काही केलं तरी जात नाही, आणि हे 24 तास माझ्या मनामध्ये थैमान घालत असत। आणि कुठलीही वस्तू पाहिली तरी मला आठवण येते विषयांची किंवा कामाची। त्या डॉक्टरांच्या मागच्या बाजूला झाड होतं आणि त्या झाडाची एक अशी तिरकी फांदी जात होती, तर ते म्हणे आता मी इथे येऊन बसलो आणि तिरकी फांदी गेली तर मला कामाची आठवण झाली। तसा परस्पर संबंध काही नाही, पण माल झाली आणि तशीच होते माल नेहमी। ते म्हणाले मग बाहेर लक्ष देऊ नका, माझ्या टेबलवर तर पहा। त्या टेबलवर एक सुंदर पेन ठेवलेलं होतं, त्या पेन ठेवण्यासाठी एक उत्तम असं स्टँड होता, तर ते म्हणाले ते पेन तुमचं त्या स्टँड मध्ये ठेवले तर मला कामाची आठवण झाली। इतका आत खोल जर काम भरून राहिलेलं असेल तसा काही संबंध नाही, तरी देखील असं मला सारखं होतं तर याला सुख कसं मिळणार तुम्ही कल्पना करा। म्हणून जर सत्वगुण असेल तरच सुख मिळतं, आणि सत्वगुण नसेल तर सुख मिळतच नाही। आणि सुख हे इंद्रियांचं जसं असतं तसं चित्तामुळे मिळणार असतं, बुद्धीमुळे मिळणार असतं, अंतःकरणामुळे मिळणार असतं, आणि अंतःकरण निर्मळ आणि ज्ञानगामी पाहिजे, चित्त निर्मळ आणि ज्ञानगामी पाहिजे, मन निर्मळ आणि ज्ञानगामी पाहिजे, इंद्रिय देखील निर्मळ आणि ज्ञानगामी पाहिजे, याच्या जीवनात फार मोठं सुख। मग त्याच्या जीवनात परमार्थाचं सुखच असेल. पण शुद्ध सत्व नाही तरी त्या सांसारिकाच्या जीवनामध्ये देखील कितीतरी सुख असत आणि सुख त्याला अडकवत. भगवंत या सत्वगुणी जीवनातलं एक मोठं व्यंग आपल्या समोर ठेवत आहेत, मोठी कमतरता आपल्या समोर ठेवत आहेत. असं सुख सत्वगुणी व्यक्तीला मिळायला जर सुरुवात झाली, चित्त निर्मळ आहे आणि ज्ञानगामी आहे, पण ते ज्ञान थेट परमात्म्याला दाखवणारं नाहीये. आणि असं क्रमाने सगळं आहे, चित्त, अंतकरण, मन, बुद्धी, तर त्याला त्याच्या जीवनामध्ये जे सुख भरून राहतं त्या सुखापुढं त्याला सगळी दुनिया तुच्छ वाटायला लागते. म्हणून भगवंत म्हणतात की सुख संगेन बधनाती. त्यामुळे त्या सुखाचा एक संघ असा त्या माणसाला निर्माण होतो की तो त्या सुखामध्ये बांधला जातो. त्याला असं वाटायला लागतं की माझं जे जीवन आहे ते जीवन इतकं सुखी आणि इतकं उत्तम आहे की याच्यापेक्षा अधिक सुखी काही जीवन असू शकेल अशी त्याला सुतराम कल्पना वाटत नाही. सत्वगुण अशा प्रकारे बांधतो. म्हणून प्रसंगी संतांना देखील जो संसार दुःखे दुखवला, त्रिगुण तापे पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थ विषयी असं म्हणायला लागलं. संसाराचं दुःख जे आहे ते दुःखच नाही. संसाराच्या दुःखाची जी अनेक कारणं आहेत ती अनेक कारणं मानसिक आहेत, पण हा सात्विक असल्यामुळं त्याच्या जीवनात ती कारणच नाहीत, त्यामुळे संसार दुःखच नाही. संसार दुःख नसल्यामुळे परमार्थाकडे देखील प्रवृत्ती नाही. म्हणजे हा एक विलक्षण अडचणीचा भाग सात्विक माणसाच्या बाबत येण्याची शक्यता असते. सुख संगेन बधनाती, सुखाच्या संघानेच तो बांधला जातो. आणि असे कितीतरी सुखी लोक आपापल्या घरामध्ये आहेत की जे खरं म्हणजे जर परमार्थ करायला आले तर भल्या भल्या परमार्थ्यांना मागं टाकतील, कारण ते मुळातच शांत आहेत, ते मुळातच कामनारहित आहेत, मुळातच वासना त्यांच्या ठिकाणी नाही. समर्थ म्हणतात कित्येक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन, नीती न्याय लक्षण दंडळेना. नीतीनी चालणारे, न्यायानी चालणारे, उत्तम शास्त्र लक्षणाप्रमाणे चालणारे, कधीही डळमळत नाहीत असे. त्यांची वृत्ती देखील उदासीन आहे, पण त्यामुळे जे सुख प्राप्त होतं त्या सुखामध्ये ते अडकून पडतात. इतके अडकून पडतात की मी असे सत्वाच्या सुखामध्ये अडकून पडलेले लोक पाहिलेत की आपल्या मुलीचं सीमांत पूजन आहे, कार्यक्रम चाललेला आहे, मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर आपली झोपायची वेळ झाली म्हणून आता तुमचं तुम्ही चालू ठेवा, मी चाललो असं म्हणून घरी जाऊन झोपले. आणि सगळे त्यांचं कौतुक करतात की यांचं जीवन अतिशय नियमित नाही, 10:30 नंतर ते जागणार नाहीत, 10:00 पुढे ते जागणार नाहीत, म्हणून कार्यक्रमाची वेळ ही तेवढी अलीकडे ठेवलेली आहे. या सुखाचा संघ इतका विलक्षण असतो की त्यामुळे ते बांधले जातात. सात्विक, शिस्तबद्ध, नियमित अशा जीवनाचा संघ एकदा माणसाला लागला की थोडा तो इकडचा तिकडे होत नाही, त्याच्या सगळ्या वेळा सांभाळल्या जातात. अशा माणसाला फार मोठा आदर घरात देखील असतो, त्याचं थोडं इकडं तिकडं सगळे जपत असतात त्याच्याकरता आणि तो त्याच्या सुखामध्ये मशगूल असतो. प्रसंगी तो दुसरा जर आजारी असेल तर तिथं बसायला देखील जात नाही. आजारी माणसाच्या जवळ बसण्याची आवश्यकता आहे, पण याला कुठल्याच जीवनाची फिकीर राहत नाही, तो त्याच्या सुखाच्या संघानेच बद्ध होऊन जातो. जे प्रत्येक गुणामध्ये असणारं एक वैशिष्ट्य त्याचा चांगला भाग आणि त्या गुणामुळे बांधलं जाणं हे कशा किती कोणत्या पातळीवर घडतं. भगवंत असं म्हणतात की तो सुखाच्या संघानेच बांधला जातो, पण हे जे बांधलं जाणं आहे त्याच्या ऐवजी तो कधी कधी परमार्थालाच प्रवृत्त होत नाही. मी सुखी आहे या कारणाकरता परमार्थालाच प्रवृत्त होत नाही, आपल्या जीवनामध्ये काही कमतरताच त्याला वाटत नाही. उत्तम मन असेल तर काय कमतरता आहे जीवनात. सो व्हॉट हा प्रश्नच त्याला पडत नाही, हे आहे एवढं पुष्कळ आहे असं त्याला वाटत राहतं. अजून एक कॅटेगरी भगवंतांनी सांगितली आहे, ज्ञान संगेन. अशा माणसाची प्रवृत्ती जर ज्ञानाच्या ठिकाणी झाली, जे अशा माणसाने उपनिषद वाचली, कल्पना करा अशा माणसाने गीता वाचली, अशा माणसाने ज्ञानेश्वरी वाचली, तर मुळातच इंद्रिय मन बुद्धी चित्त या गोष्टी अत्यंत उत्तम आणि सुखदायिनी असं फळ देणाऱ्या असल्यामुळं आणि बुद्धी ही सत्वगुणांनी प्रेरित झाल्यामुळं त्या शब्दांचे अर्थ समजायला लागतात आणि ज्ञान झालं असा भाव निर्माण होतो. हे अजून बांधलं जाणं आहे. ज्ञान संगेन चानघ असं भगवंत म्हणतात. आपण ज्ञानी या भावामध्ये देखील तो बांधला जातो. आणि हे बांधलं जाणं म्हणजे उत्तम जीवन लाभलेलं असताना त्या जीवनामध्ये आपणहून आपल्याला बांधून घेण्यासारखा राहतो, तो बद्ध होऊन जातो. अशा व्यक्ती परमार्थी माणसापेक्षा बहुश्रुत असतात. सो कॉल्ड जो साधना करणारा साधक आहे त्याच्यापेक्षा उत्तम शब्द ज्ञानी असतात. शिवाय त्या शब्दांचा देखील फार अचूक अर्थ त्यांना समजत असतो, त्याचं विश्लेषण देखील त्या करतात आणि त्याच्या पुढे जाण्याची त्यांना गरज भासत नाही. या गोष्टीचा अनुभव येणं ही जी बाब आहे, बुद्धीला समजणं म्हणजेच समजणं असं ते समजतात आणि ज्ञान संघामुळेच बांधले जातात, बद्ध होऊन जातात. जो सुखसंग आहे, आनंद प्रेम समाधान याचा संग, त्याचा त्या संघाचा अभिमान, त्या अभिमानामुळे येणारी बद्धता, तसंच मी ज्ञानी किंवा मी पंडित किंवा मी विद्वान किंवा मला सगळं माहीत आहे अशा प्रकारचा भाव, त्या ज्ञानाचा संघ. संघ याचा अर्थ आपण सडे असताना, वस्तुतः जीव हा मन बुद्धी इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे विषय म्हणून ज्ञान किंवा मनाचा विषय म्हणून ज्ञान, अशा ज्ञानाबरोबर बांधला जाणं. वस्तुतः मुक्त असताना मी ज्ञानी अशा प्रकारचा अभिमान बाळगणं आणि त्या अभिमानाची एक आसक्ती निर्माण होणं. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. वास्तविक आत्म्याची सहज स्थिती म्हणजे ज्ञानाची अवस्था असून बुद्धीमध्ये त्या ज्ञानाबद्दल माहिती होणं हे तो ज्ञान समजायला लागतो आणि त्या ज्ञानाचा अभिमान बाळगतो आणि त्या अभिमानामध्ये अडकून पडतो. मग असा मनुष्य, मी पंडित, मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी ज्ञानी अशा प्रकारची भावना धरूनच सर्वत्र पाहायला सुरुवात करतो. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम म्हणून सत्वगुण देखील जो खरं म्हणजे निर्मल आहे, मलरहित आहे, विकारांपेक्षा वेगळा असा आहे. तुलनेने रज आणि तम हे प्रत्यक्ष विषय विकारामध्ये असतात, पण सत्व हा त्याच्यामध्ये नसतो. म्हणून निर्मलत्वात प्रकाशकम, आणि त्याची प्रवृत्ती देखील प्रकाशाकडे असते. प्रकाश याचा अर्थ आनंद, शांती, समाधान, ज्ञान, परमात्मा भाव म्हणजे प्रकाश. आणि इंद्रिय मन बुद्धी यांची अत्यंत निरोगी अशी अवस्था, अनामयम पीडारहित अशी अवस्था तरी देखील बांधतो. सुख संगेन बधनाती, ज्ञान संगेन चानग. सुख आणि ज्ञान, मी सुखी मी ज्ञानी, अशा प्रकारच्या संगाने तो आपल्या स्वतःला अडकून घेतो. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर अतिशय सुंदर असं निरूपण केलेलं आहे. तेवी सत्वे लुब्धके, लुब्ध करणाऱ्या अशा सत्वगुणामुळं सुख ज्ञानाची पाशके ओढी जाती, सुख आणि ज्ञान याचे पाश पडतात असं म्हणतात. काय शब्द आहेत. मग खुडके मृग जायचा, मग तो मृग हरिण जसा खुडकतो, उठू शकत नाही, पळू शकत नाही, पाश पडले की अडकतो जसा, तस सत्वगुण करतो. मग तेवी सत्वे लुब्धके, सुख ज्ञानाची पाशके वोढी जती, मग खुडके मृग जायचा, मग ज्ञाने चढफडी. मग ज्ञानाने जी चढफड होते, आपण या ओव्या पुढच्या वेळेला पाहू. जाणीवेचे खुरखोडी, मी जाणतो या भावनेनीच तो लाथा झाडायला सुरुवात करतो. खुरखोडी म्हणजे स्वयं सुख हे धाडी हातींचे गा. आणि खरं म्हणजे आपण सुखरूप आहोत ही आपली स्वरूपाची स्थिती धाडतो जवळतो असं त्याचं होऊन जात. हे गुण प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. या गुणांचा वापर प्रत्येकाला करायचा आहे. या गुणांचं वैशिष्ट्य भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि गुणातीत होणं म्हणजे खरं जीवन हेही पुढे सांगितलेलं आहे. पण या अध्यायाचा थेट आपल्या जीवनाशी संबंध आहे. जर आपण या पद्धतीचे सात्विक असू तर आपण सावध राहायला पाहिजे, आपल्यावर पाश पडलेत असा त्याचा अर्थ आहे. मी ज्ञानी मी सुखी असा बंध कदाचित निर्माण झालाय. कधी कधी सात्विक मनुष्य आणि सुखाचा संसार, म्हणजे संसारातही काही कमी नाही असा असेल तर काय. कधी मला दुःखच झालं नाही असं म्हणणारे लोक जेव्हा भेटतात, मला एक जण म्हणाले की काही जगात दुःख आहे असं लोक म्हणतात, पण कधी मला दुःख अनुभवालाच आलं नाही हो. ज्या घरात जन्म झाला चांगल्या घरात जन्म झाला, म्हणजे कुळ चांगलं, त्यांच्याकडे पैसे चांगले, शिक्षणाची परंपरा, त्यामुळे शिक्षण चांगलं, शिक्षण चांगलं, नोकरी चांगली, नोकरी चांगली, पगार चांगला, पैसे चांगले, स्वतः अत्यंत सुस्वरूप, पत्नी अत्यंत सुस्वरूप, मग मुलं अत्यंत सुस्वरूप, मुलंही अत्यंत हुशार, घरही अतिशय चांगलं, अनेक वेळेला परदेश वाऱ्या केल्या, जगात दुःख आहे माहीतच नाही हो असं म्हणाले. असं घडू शकतं. म्हणजे जर सुख आणि म्हणजे त्यामुळं आपल्या जीवनामध्ये या सुखाला सोडून आणि काही आहे का, ज्याला दुःख आहे त्यांनी परमार्थ करावा असं मला ते प्रथम भेटीत म्हणाले. कसं सुख संगेन बधनाती होत असं होऊ शकतं. म्हणून आपल्या जीवनाशी थेट संबंधित अशा प्रकारचे हे श्लोक आहेत. आपण अतिशय सावधपणाने हे श्लोक ऐकू. याच्यातून मला माहितीये की आपण ऐकत असताना देखील आपण काहीतरी शोधत असतो की याच्यात आपण कुठं आहोत. मात्र असं शोधू नका की आणि कोण कुठं आहे, हे मात्र कृपा करून शोधू नका. हा हे वर्णन या व्यक्तीचं आहे किंवा त्या व्यक्तीचं आहे याकरता हे चाललेलं नसून, आपण कुठं आहोत हे समजावं आणि तिथून आपण सुटावं याकरता भगवंतांनी हे सांगितलेलं आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओ ओ.